ख्रिस्त मवाला भाऊस अनबिहिनीस तुम्हाला खेसाला प्रभु इसुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 31। ईसू पाणीवर चालह। जदव ईसू लोकाला बोळव होता तद्व तेनी चेला सहला होडीमा बिसाडी होऊन नयने दुसरे मेराला जावला सांगा। लोकाला बोळवी दिना मागून ईसू प्रार्थना करूला डोंगरवर सुनसान जागा मागे। तठ ईसू पदर एकलाज होता नि मोडे रात सुधी तेही प्रार्थना करी। ते समयमा चेला पदरसी होडीला चालव होतात पण मोडे रात सुधी ते आजू दरेने वच्चेच पोहोचनेल होतात। ते बहु मथीहून होडीला चालव होतात कहा काय वारा तेहनेकडं ये होता। तद्व ईसू पदरनी प्रार्थना पुरी करी होऊन चेला से सुंबूर गे। तो पाणीवर चाली होऊन दुसरेकडं तेहने होडीकडं गे। चेलासी जद्व ईसूला हेरा तर ते बहु बिही गेत कहा काय तेही विचारा काय ते एखाद भूतला हेरी राहणार। ईसू जाणी गे कहते बिही गेहेत। तहा ईसूने चेला सहला आरडीहून सांगा काय बिहिसा नको तो मा आहाव। तद्व पितरने ईसूला सांगा ओ प्रभु तो तू हवास तर मला आज्ञा दे काय मा पाणीवर चाली होऊन तुने पासी ये। ईसूने पितरला सांगा ये। तहा पितर होडीवर होऊन उतरी होऊन ईसू पासी जावला पाणीवर चालूला लागना। पण जराकवार चालना मागून तेनी पदरनी नजर ईसूकडून फिरवी लिदी अन मोजाकडं हेरी फास सवाना अनुभव करूला लागना। तद्व पितर बिही गे अन पाणीमा बुडूला लागना। तो आरड ना काय ओ स्वामी मला बचव। ईसूने लगेच लांबा हात करी होऊन तेला धरी लिदा। तद्व तेने पितरला सांगा अरे विश्वास वगरना तू शंका कहा करनास। जद्व पितर अन ईसू होडी मानात लेगज वारा बंद हुईना अन पानी हिल्ले वगर उगांज रही गे। शिष्य सहला नवाय लागना। तेही ईसूने भक्ति करी अन तेला सांगा खरीच तू देव ना पोसा आहास। बायबलनी एक गोट माथीनी लखेली सुवार्ता 14 अध्याय 22-33 कलम अन मार्कनी लखेली सुवार्ता 6 अध्याय 45-52 कलम अन योहाननी लखेली सुवार्ता 6 अध्याय 16-21 कलम।